चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलमध्ये साखरेच्या किमती कमी होण्याची शक्यता। ब्राझीलची नॅशनल सप्लाई कंपनीच्या अहवालानुसार 2020-21 ऊस हंगाम जसा पुढे जातोय आणि उत्पादनात वाढ होत आहे, तशी ब्राझीलमध्ये साखरेच्या किमती येणाऱ्या महिन्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे। बाजार विश्लेषक फेबिया सिल्वा कोस्टा यांनी सही केलेल्या कोनापच्या अहवालानुसार ब्राझीलच्या साखर निर्यातीत झालेल्या वृद्धीमुळे बाजारात घसरलेल्या साखरेच्या किमतींना सहकार्याची गरज आहे। कॉनप यांच्यानुसार COVID-19 आणि तेलाच्या कमी किमतींमुळे इथेनॉलच्या किमतीतील दबाव तसाच राहण्याची शक्यता आहे। कोरोनामुळे तेल उद्योगाचं मोठं नुकसान झालं आहे, यामुळे ब्राझीलमध्ये इथेनॉलचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे येथील कारखाने साखरेच्या उत्पादनासाठी जास्त उसाचं वाटप करतील। ब्राझीलमध्ये अधिक साखर उत्पादन होईल आणि याचा परिणाम घरगुती साखरेच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे।